कृष्णातील ब्रह्मपुरीचा रहिवासी विठ्ठल आला जापासी अघटित ज्याची कोणा नकळे चर्या भज मन भावे तुका विप्रा गुरुवर्या सदैव ज्याची वागेश्वरी वदे हे वाणी मानिती साधू सज्जन ते सज्ञानी अभंग ज्याचे पाहता जैशा त्या अर्था भज मन भावे तुका विप्रा गुरुवर्या लेखणी चाले अखंड खंडित जे नाही वसती यमके आपण सहजी ते ठाई अवतरला सहज मूढ तारक या कार्या भज मन भावे तुका विप्रा गुरुवर्या वैराग्याचा सिंधू सहजे उन्मळला ज्ञानी यासी सत्यपणे तो कळला जाणे सर्व शास्त्रमतीच्या तात्पर्या भज मन भावे तुका विप्रा गुरुवर्या दृष्टिवृष्टी भरून या जो रूप पाहे एका एकी तोची अनेकी भरला आहे भावार्थाचा निश्चळ बुद्धी तो धैर्या भज मन भावे तुका विप्रा गुरुवर्या गुणग्राहिक जो सज्जन लोकागडी साहे स्मरणी नित्य शाश्वत रूपे अतिलाहे ज्येष्ठा पाहे उन्मणी निर्मळ तो तुर्या भज मन भावे तुका विप्रा गुरुवर्या गर्जत नामे कामे सर्व ही विरताती पाहता मूर्ती स्वरूपी नरते सरताती नाही उपमा ज्याच्या औदार्या भज मन भावे तुका विप्रा गुरुवर्या अष्टक स्पष्ट वाचिती जे का निज भावे संकट समयी त्या लागी तो हरि पावे पांडुरंग ऐसा गर्जत से निज शौर्या भज मन भावे तुका विप्रा गुरुवर्या.